पहिले इतिहास अध्याय 28. दाविदाने इस्रायलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूरवीर आणि लढवय्ये यांना यरुश्लेमेत एकत्र बोलावले. नंतर राजा दाविद त्यांच्या पुढे उभा राहून म्हणाला, माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका. परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारीही केली होती, पण देव मला म्हणाला, तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही, कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस. इस्रायलाचा देव परमेश्वर याने मला सर्व काळ इस्रायलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे, कारण त्याने यहुदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली. देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्रायलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे. त्याने मला म्हटले, तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील, कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्या प्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्व काळ स्थैर्य देईन. तर आता सर्व इस्रायल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्या समोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा, यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्व काळचे वतन म्हणून द्यावा. हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडिलांच्या देवाला जाणून घे, पूर्ण अंतकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर, कारण परमेश्वर सर्वांची अंतकरणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील तर तो तुझा कायमचा त्याग करील. परमेश्वराने त्याचे पवित्र स्थानासाठी, मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे, हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर. दाविदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे द्वार मंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला. त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा. याजक आणि लेवी यांच्या गटाची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली. सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुपयाच्या सर्व पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुपयाचे वजन दिले. सोन्याच्या दीपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी एक एक दीपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुपयाच्या दीपस्तंभासाठी एकेका दीपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दीपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुपयाचे वजन दिले आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुपयाच्या मेजासाठी रुपयाचे वजन दिले. शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुपयाच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले. धूपवेदीसाठी शुद्ध केलेल्या सोन्याचे आणि जे करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले. दाविद म्हणाला, हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रूपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत. दाविद सलमोनाला पुढे म्हणाला, बलवान हो आणि धैर्य धर, काम कर, कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्या सोबत आहे. तेव्हा घाबरू नको, परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही. देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामात कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागीर कामात मदत करण्यास तुझ्या बरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.